chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ऊस उत्पादनात अव्वल स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक मेहनत आवश्यक. शरद पवार. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी सांगितलं की देशात ऊस उत्पादनात अव्वल स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक मेहनत घ्यावी लागेल. महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर आहे. उच्च गुणवत्तेची ऊस शेती करताना विशेष लक्ष दिलं पाहिजे अशा सूचना शरद पवार यांनी केल्या. मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की शेतीविषयक अडचणी सोडवण्यासाठी सरकारच्या वतीनं एका समितीचं गठन करण्यात येणार आहे. या शेतकरी नीतीच्या माध्यमातून दुष्काळ आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणं ही सरकारची प्राथमिकता राहील. त्यांनी सांगितलं की गरजवंतांना कर्जमाफीबरोबरच ज्यांनी नियमितपणे कर्ज चुकवलं आहे त्यांना राज्याकडून विशेष प्रोत्साहन मिळेल. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनात चांगली कामगिरी केली आहे आणि सहकार क्षेत्रातील ज्या साखर कारखान्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांना सन्मानित करण्यात आलं. ठाकरे म्हणाले, सरकार मराठवाड्यामध्ये VSI शाखा घेऊन येणार. या क्षेत्रात अनुसंधानाला गती मिळायला हवी. ते म्हणाले, सहकारी संरचना ही साखर उद्योगाची ताकद आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहे. राज्याचे सहकार मंत्री जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील साखर क्षेत्राचं अतिवृष्टी आणि पुरामुळे खूप नुकसान झालं आहे. यामुळे साखर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर्षी ऊस शेती घटली आहे आणि यामुळे उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादनात घसरण होण्याची शक्यता आहे.